मला एक सांगा आईचा जन्माला पुरती होय जन्माला पुरती ती बायको तुम्हाला असं नाही वाटत
काय
बायको करावी संसार थटावा चार पोरं बाळ व्हावी असं नाही वाटत
पण वाटून उपयोग काय आमच्या गरीबाला पुरगी देतो कोण समजा एखादी जोर उदार होऊन पुरगी दिली तर तिला धुवायला तिला धुवायला तिला शुभ्रे तिच्याकडे बघायला आम्हाला येणार कुठं अहो आम्ही अख्खा दिवस नदीवर आणि सारा गाव आमच्या गादीवर लोटतोय लोटतोय म्हणजे कसं की पेपर इकार घ्यायचा आपण आणि वाचायचा दुसऱ्या व्यक्तीने आपल्या समोर त्याच्या मायला मी त्यांच्या हे बघा भाई हे संसार लगीन परपंच आपल्या बापाच्याने होणार नाही हे येरागबाईचं काम नाही हो येरा गबारे अरे बापरे आमच्या गबाई वकिलाचं वरण धुवायचं राहिलं की जातो मी
थोडं थांबा की तुम्ही थांबतच नाही बघा मी काय तुम्हाला खाते
नाही खायचा प्रश्न नाही पण मी घरी गेलो नाही ना तर आमची आई पाण्याचा घोट तोंडात घेणार नाही आहे ती मस्करी नाही हे बघा तिथे मस्करी करतील अहो आमच्या बापाने आमच्या टायमाला एकदा तिथे मस्करी केली आणि जीवाला मुकला कारण काय हम करू शकायचा हम करू शकायचा.